محترم مولانا صادق اکرمی ندوی صاحب کا درس حدیث اسلامی افکار میں پیش خدمت ہے۔
بسم اللہ الرحمن الرحیم، الحمد للہ رب العالمین، الصلاة والسلام علی سید المرسلین سیدنا محمد وآلہ وصحبہ وازواجہ وآل بیتہ وذریاتہ اجمعین، اما بعد، عن ابی ہریرہ رضی اللہ عنہ قال خرج رسول الله صلى الله عليه وسلم ذات يوم أو ليلة فإذا هو بأبي بكر وعمر رضي الله عنهما فقال ما أخرجكما من بيوتكما هذه الساعة؟ قال الجوع يا رسول الله. قال وأنا والذي نفسي بيده لأخرجني الذي أخرجكما، قوما. فقام معه فأتى رجلا من الأنصار إلى آخر الحديث أو كما قال عليه الصلاة والسلام. استغفر الله استغفر الله استغفر الله استغفر الله ربي من كل ذنب وأتوب إليه، أسأله التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد، كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. باب جيكم جاري ہے چھ کو کل دیا بھوکے رہوں کی فضیلت، سادگی، اللہ دلی جے کو نی نعمت ہو جائے تے کو اکتفا کرو جے، انہا اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم تو طرز زندگی تے سلزلہ دا آیا دنے احادیث ہم جے سامنے اتے جے، یہ حدیث کالے حدیث پڑھ لو تو لیکن عبارت کا ساؤنڈ مل رہا ہے، کالچی حدیث اتنا سمجھا۔ حضرت سہل بن سعد رضی اللہ تعالیٰ عنہ فرماتا کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم بیست جتہ دالی تینجی تیتہ ٹکن کپڑے گھر میں ٹھاکو سن دنیا ٹکن وتا تھر سگلو زمانے نبوت، اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم امی جگہ کی چیزیں استعمال کرتا ہوں، میدا، آٹا، صاف ستھرا گندے دے ذرا برابر تیبر کمی دانے رہنا ہے تیجن امی جو گندو کلو کرتا ہوں۔ فرماتا کہ زندگی بھر جو گندے اس لو اس سے پیٹ انے اس کی چیز پللنا ہے، زندگی بھر پلل پللنا کا مطلب نوتے بولنا ہے تو اس کلام تلاش کلام مل سکتے لیکن نہیں، سادگی ہری توجہ، ذاتی زندگی۔ اسے فقیل لہو حضرت سہل رضی اللہ عنہ پوچھنے لگا کہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم زمانہ اب تک گالنی ہوتی گالنی چلنی بولتا گلا گال اللہ سے کون سی چیز ہمیں استعمال کرنا، اب جب پوٹ ہضم کس کرنا ہے اللہ معاف کرو گا، لیکن اللہ کے نبی سے زمانہ تو کا حال ہو تو اللہ کے فرماتا سادگی کہ اللہ کے رسول کتاؤں کو جکن دے سے بہتر ٹکن مرتا بلو سر گالنے پر گالنا تو رواج کا سن گالون کن جکن دے سے پیٹ کولو کرتے نہ تھے، عام طور پر کولو استعمال جاتے نہیں تھے، سیٹ جکن دے سے اناج تو نہ تو تے میں بھی پوچھن گلے آخر تمہیں وہ جو گالے نہ تن چلنی کرنا تن کسی کھاتے ہوتے یک جو جو بلا جوڑ تیرتے جو کون دے ہیں تو کو بھی گالنا تن اللہ کتنی سادگی پرماتا گالو تو کہیں سوال پیدا نہ ہے گالنی کا نوچی چلنیا لیکن کیا کہتے ہوئے کہا اسلام پیٹ دلتے ہوتے دلون دلا مگ ٹکا جو کون دے سے اسی پرلان جو کہتے پھونکتے تھے ہوا کا گھٹلا پھونک مار لے ٹکڑی
मोठे मोठे दाणे जोगवून द्यायचे भुसो, ती ओढली बाकी असली चेपता राहिले घालून जोगवून द्यायचे. एकदम मैदा जाता आणि एकदम पीठ जाता जोगवून ते किस्मान ही हालत होती. सत्फळता पायती रुमातार उमा वकिया सर रही नाव जे काही ओढून जाणायचे ते ओढले बाकी राहिले. त्याका पाणी घातले जोगवून ते पीठ मलून जोगवून ते पल्लो खाले. या किस्मांची साधा जिंदगी अल्लाच्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आणि हूं प्रॉपर साहबाची. ते मग लिहिता हदीस पडली हजरत अबू हुरैरा फरमावतात की मतलब अल्लाचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहेर पडले यौमन जात यौमिन औलैला अविष्य कसे अतिसोबत कसा जाऊ शकतो दिसा तो कसा जाऊ शकतो. अल्लाचे नबी बाहेर पडले खेका बाहेर पडले भूकेन परेशान होते काही दिसून खाऊ ना. अरे ते अबूबकर सिद्दीक मिळले मी सगळे हदीस पडल ना आवडली अशी हदीस खुलासा तुमच्या समोर पेश करतात. अरे ते अबूबकर सिद्दीक आणि हजरत उमर दोघे इनको वाटर मिळले. अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछतात हे हे टिमापर तुम्ही वाहिला आम तडपत म्हणजे घरातून बाहेर पडतो टाइम राहतो ना सगनाचा टाइम राहता चिमकाचा टाइम राहता बाकी आराम पोहोचे टिमापर रातीचे टिमापर कोण बाहेर पडतात. साथी रात 12 घंटे झाला रात जाणार सुरू जाणार पुढे पिशून होते मगरबे झाला मग रात सुरू झाली आणि ईशा नाव झाला मग जिकून सन्नाटा झालो. तर ईशा अगर रात्रीचा किस्सा असे तुम्ही जिकून दे जाऊ को दादा कोण दिशात येतात दिसाचा किस्सा हो दिसाचा किस्सा आला असला कोणी दोंपारा नाव झाला मग माणूस जिकून ते आराम पावतात दोंपारा पुढे जेवले ते मग खैलूला गेले ते हे मग जिकून ते माणूस घरातून बाहेर पडणार आम तरफ माणूस पडते नव्हते येता को असला ढाबा तिशी काय असेल जेवण झालं मग इकडे आराम पावले पाणी दिगवलं. अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहेर पडले. अबू सिद्दीक रजी अल्लाहु तआला बाहेर पडले. हजरत उमर रजी अल्लाहु तआला बाहेर पडले. अल्लाचे नबी पुछतात की हे टिमापर तुम्ही दोघे काही दोघं साफ सांगले अरे भूकेन आम्ही बाहेर आलो एकदम होतो टाइम नाही भाई लेकिन मजबूर झालो भूक इतकी आहे की बाहेर पडलो अल्लाचे वाटे अल्लाची वाटे जाणे अल्ला तला काही नसीब प्रताका पडल्या म्हणून अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाची कसम खाऊन सांगतात आना वल्लजी नफ्सी बियदी जे कोणाच्या हातात मुझो जीव असे अल्लाह तआला जे कसा मी जे कोणती चीज सब तुम्ही आयला घरातून बाहेर मी कोण ता सबब कस घरातून बाहेर दुसरे कोणते अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि हजरत पाव सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे करीब तरीन सहाबा हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक हे काय गरीब पण होते त्यांच्याकडे दौलत नव्हती हा आपली सगळी दौलत इस्लामे तर लुटवले हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर जातो तिजारत करते होते हजरत अबू बकर जातो ना जबरदस्त ताजीर सगळी दौलत जिकून इस्लामे सुरुवात केली खुशालीची जिंदगी गुजरून आले इस्लाम हळला मग हालात भू फाका तकलीफ तंगी दिन खुशेन दिलीन मनीन बर्दाश्त जिकून दे अल्लाह ताला इनाम होते होते चुनाचे सांगले उद्या स्वादन चलो तिघांना तो काकला बाहेर पडलो पक्का मा माऊ दोघांको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाहेर पडले. एक अन्सारीच्या घरी गेले एक अन्सारी त्यांचे नाव अबुल हैसम इब्न तैहान रजियल्लाहु तआला अन्सारी साहबी त्यांचे बाग होते घर होते आणि त्यांच्या घरी गेला मग तै नाही साहबी नाही तर अबुल हैसम नाही बाहेर गेला त्यांची मेली जोगवून ते दुर्लान पलन जोगवून ते इस्तकबाल केला मरहबन इस्तकबाल केली आपोली घरात तर पलन मार आतुल मरा कालत मरहबन व आहलन हा अल्लाचे रिझा असले के वाटे फुलानो नाव घेऊन पुढचं अबुल हसन दाखय ना खेळ सांगा आपलं सगळे पाणी हाडूच्या असं गेला पाण्याची कमी होती खारे पाणी राहते होते सव्वा सव्वा निके पिंचे पाणी राहते नव्हते पिंचे पाणी हाडूच्या असं गेला शहर अल्ला ते मग एक घरेत राहिले अन्सारी साहबी ती एक घरेत राहिले येता असं जेता अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजर पडली त्यांची आणि दोन्ही साहबा पण नजर पडली एकटी खुश झाले एकटी खुश झाले त्यांची मसाऱ्याची इंतिहार आला समजा कसं मोहन सांगतात का बोला आईच्या आज सन्मान अल्लाचा शुक्र अदा करून की आईचे दिसा मोजानं ज्यादा मुअज्जज कुणी नाही मजेकडे जे कोणी मेहमान आला त्याच्यानं ज्यादा मुअज्जज मेहमान ठेवू नाही आणि हकीकत ती अल्लाच्या नबीपासून ज्यादा मुअज्जज कोण वाटेल अल्ला हजरत अबू बकर सिद्दीक ते मग हजरत उमर फारूक जाताना सगळी कायनात तर ते दिसा त्यांचे पण ज्यादा ज्यादा खुश नसीब कोणतो माणूस नाही की एकटे मोहजत मेहमान त्यांच्या घरी उतरला. अल्लाचे नबी फन तलाका त्यांना भोगवले, घरात बेसवले आणि गेले. अरे ते अबुल हसन रजिल्ला तालान गेले, आपल्या बागात गेले आणि खाजुरा चुजगुंदी एक पोशाक घेऊन आले, एक टेहनी घेऊन आले. हा किस्माचे खाजूर त्याचे असे तर ते पिकवलो आणि जरा कच्चा करलो, जरा सुकवलो. हर किस्माचं खाजूर त्याचे घेऊन आले आणि अल्लाच्या नबीच्या सामने ह्यांचे सामने धरवले की जे कोण मन असे ते खाया आणि एक बोकरी का जबे करूचा सब गेले. अल्लाचे नबी सहसा मना केले की बोले दूध देऊची खाता ना खा बोलले. आमका इथं मक्क खाऊचो बिंचो असे मास झाला पूजे दूध आहे ती बोकडी खाता नुकसान जातलो. तासाऊ जो मना का करता ते बोकडी जबा कर, लेकिन कोणती दूध देणार करावी तिची बोकडी जबा कर. हा ते साहाबी अन्सारी गेले, बोकडी जबा केले. अगोमी जो तापडतो हे घडे तर कधे हे अजूनिका सामने आहे आता तर बोकडी जबा करून त्याचा तयार करून अल्लाच्या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश केले. चुनाचे फरमातात के अल्लाच्या नबी को आणि दुन्य साहाबी को खाले पिले आणि सैराब झाले, पोट भरले. कितले दिवस भूके होते अल्लाच सल्ल पोट भरचे हमेशा मना नाही. अल्लाह ताला आमच्या शरीरात ते हमेशा भूके राहचे या राहचे बावजूद खाना तो राहचे हे तो हुकूम दिले नाही. सादगी आपले ठाव जरुरी, लेकिन हर चीजची एक लिमिट राहता. अल्लाचे नबी सराफ झाले आणि त्याचे मग रसूलुल्लाह असलम ह्यांच्या दोघांना मुखातब म्हणून सांगतात. कोणा? अरे त्या मग सिद्दीक रजा ताला नू अरे ते उमर दोघांना मुखातब म्हणून सांगतात की अल्लाची कसम त्याचे क्याम ते हिस्सा ही नेमता बारा तुमच्याकडे सवाल करून वसलो, जरूर सवाल करून वसलो. कितले दिवशी मिळाली नेमत हो भूकेची हालत आहे तर आणि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही नेमता बारा तुमच्याकडे सवाल करून वसलो लचू चालू नाही. आणि हा अजून हा नईम यौम अल कयामा हा भूकेची हालत आहे तर तुम्ही घरच्यानं आले आणि घरे वापस वसू पुढे अल्लाह ताला तुमचे पोरलो तुमचा खाऊ म्हटलो पिऊ म्हटलो किती उडली अल्लाह ताल्याची नेमत होतो. हे मतलब का झालो? ही हालत आहे तर नेमतो मिळला म्हणजे तर अल्लाह ताकडे सवाल जातलो. त्याने बगैर कोणती तकलीफेचे आमका अल्लाह ताला आमका नेमतो देता ती नेमता मुताले सवाल जातलो का नाही? सवाल यकीन जातलो. अल्लाची नेमतो इस्तेमाल करचे मना नाही. मना का असेल बार बार हे आपले सामने येते की अल्लाची नेमत अल्लाची मर्जी तकर इस्तेमाल करू का ना फरमानी आणि मासियत भीत तिची इस्तेमाल जाऊन आम्ही हासिल जाऊचो जरिया को सही राहू का इस्तेमाल करतो तरीका को सही राहू का आणि अल्लाची नेमत इस्तेमाल करून अल्लाह इसर नाही दे अल्लाह इसरला पण जो कोण ते ना शुक्री दे नेमता तो शुक्र अदा करू कर नेमता तो शुक्र अदा करू कर एक अशी अल्लाची नेमयाची ही जिंदगी आला जिंदगी अल्लाह पतन केली जिंदगी. लेकिन आम्ही कमजोर इमान को आमचा कमजोर जिस्मानी एतबारों को आम्ही कमजोर आम्ही बर्दाश्त करू शके ना अल्लाची नेमती दिल्ली नेमतो इस्तेमाल करचा तर काही हरज नाही. लेकिन ती नेमतो इस्तेमाल करून अल्लाह ताला तो आटो बराबर करू का आणि अल्लाची नाफरमानी पूर्ण करू का. अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही हालत आहे तर का किस्मत शुक्र अदा करते तर जरा और करा तुम्ही. एटी तंगी एटी तकलीफेचे बावजूद जो कोण द्यायचे एका नेमता व निकी नेमतो मिळली लेकिन इबादत तो का हाल होतो हत्ता तवर रमत कदमा इधर दो हद उभे रहते थे तहजुद भीतर के सुरे बकरा पढ़ ले सुरे आल इमरान पढ़ ले सुरे निसा पढ़ ले सुरे मायदा पढ़ ले उभे रहो अने पाया पर वरम है तो इस्लाम तुमसे गुना था अल्लाह ताला माफ फैला दे वीक है इतनी तकलीफ अखल था तुम्हें अफला अपना अबदन शकूरा के मैं अल्लाह तो शुक्रगुजार बंदा जाऊने जे शुक्रगुजार बंदो मतलब का अल्लाह ताला दिली जिंदगी अल्लाह ताला की इबादत है तो सर कर दे इबादतचं मतलब सगळी रात आम्ही जागून पण राहून इबादत करू का काय नाही. अल्लाचे नबी केले अजून हां करची हिंमत कोणा असे ठीक आहे करू शकतात लेकिन कमात कमी एक दो रकात तहज्जुदीन करू शकतात बाकी सुन्नत मौकदाचं एहतमाम करू शकतात. हे असे आम्ही आमची निगेटिव्ह जायजा घेऊन करतो. फराईजची फराईज हरी तवज्जो देऊ का फराईज फराईज सही तरीकाने अदा करायची कोशिश करू का आणि फराईजची सही तरीकांची अदायगीची कोशिश साथसाथ सुन्नत मौकदाचं एहतमाम आम्ही करू का राती सगळी रात निदेर तर सर्व करू जे हे सही मुसलमानाचं काम नाही. एक दो रकात चार रकात उठले आणि अल्लाह ताल्याकडे समय झुकले, अल्लाह समय हात दाखवले, इस्तेफार केले, खास वक्त वबिल अस्हार हुम यस्तगफिरून, इस्तेफार करतात कोणत्या जमावर? सहरीच्या जमावर. आम्ही सगळी रात निदर करावते होते जेव्हा ना, तर अल्लाह ताला आमचा एकटी खुशहाल धरवला ते आम्ही खे केटलो अल्लाचं शुक्र अदा करते होतो. जरा गौर करा, आज आमची जिंदगी किती गुजरते असे, अगदी खांचे पिंजे आणि जेव्हा मौज मजा मस्ती अल्लाह ताल्याची नाफरमानी गुन्हा केट रात दीद आम्ही बुडून वाटव, अल्लाह माका को तुमका को माफ करू का गुन्हा आणि ही नाशुक्री आम्ही अल्लाह दिलेली नेमत इस्तेमाल करून अल्लाह ताल्याची फरमाबदारी पर येऊ का आणि गुन्हा पण सोडू का आणि जे कोण त्याचे अल्लाहकडे आपली इमानाची हिफाजत मागते राहू का नजर धरू का अल्लाच्या नबियांची जिंदगी उपर ते आला 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 मयारी जिंदगी ती आमची जिंदगी मयारी नाही, लेकिन अल्लाह ताला माफ करतो, मना नाही, नाजायज नाही, गुन्हा नाही, कदे निके खाऊचे, निके पिऊचे, निके घालचे, निके टावराचे कंजो गुन्हा नाही, लेकिन गुन्हा नाफरमानी हे जे मना करून गेला तासो अल्लाह ताला अल्लाह ताल्याची रिजा हासिल करूची फिकीर करचे आणि कोशिश करूचे आणि मरू पुढे जे कोण त्याचे मोचाची तयारी करून आणि ही जे कोणते नेमतो अल्लाह ताला आमचा दिला ते नेमत आमचा जेहनात आम्ही धरवचे की ही नेमतो खाली शिकत नाही अल्लाह ताला सवाल करतो. दुनियाची नेमतो दुनियाची हुकुमतो आमच्याकडे बिलो घेतात हां, तर अल्लाह ताला बिल के साथ फ्री दिला ते अल्लाह ताला सवाल कोण करूचे ना, सवाल केला मग अल्लाह ताला अजाब देऊ काम काही जरुरी काही नाही, लेकिन अगर गुन्हा आपण भरून आले इन्शाल्लाह अल्लाह ताला माफ करून जन्नत जा करतलो. आला पडले प्रमाणे जे जन्नत नाता कमत कम जनते ते ढकून जे थांब मिळाव ते को बुजे छे. अल्लाह कडे दुआ करा के अल्लाह ताला आमका तुमका समाको जन्नत नसीब करो, जहन्नम आपका अल्लाह ताला आमची हिफाजत करो, अल्लाह ताला आमचे सामान दाजी जाओ आणि अल्लाह दिली नेमतो अल्लाह ताला کہ حکمہ تکت استعمال کو تھی توفیق عطا کرو. وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین. اللہم صل علی سیدنا محمد وعلى آل سیدنا محمد مبارک وسلم عدد ما فی علم اللہ صلاة دائمة لدوام ملک اللہ. اے اللہ ہم سے رحم فرمو کرم فرمو, اے کریم آقا بے انتہا تجھے نعمت ہم سے فرمو, اے اللہ یہ نعمت زکوہ ہمیں شکر عطا کر سکیں, اے اللہ ہم کا معاف فرمو, اپنی رضا نصیب فرمو, اپنا قرب عطا فرمو. یا اللہ دنیا نے آخرت کی عافیت نصیب فرمو, دنیا نے آخرت کی عافیت نصیب فرمو, یا اللہ دنیا نے آخرت کی عافیت نصیب فرمو. اے اللہ ہم کی کمزوری پر رحم فرمو, اے ان کی ایمان کی حفاظت فرمو, ایمان پر خاتمہ عطا فرمو, موت سختی آسان فرمو. اے اللہ قبر کی راحت نصیب فرمو, حشر کی راحت نصیب فرمو. اے اللہ پھل سرا دلان آسانی سے انفار فرمو. یا اللہ بغیر حساب کتاب کے جنت نصیب فرمو. اے اللہ اے اللہ عالم اسلام کی حفاظت فرمو, حرمین شریفین کی حفاظت فرمو, بیت المقدس کی حفاظت فرمو. اے اللہ ہم سے گاؤں کی ہم سے ملکہ کی حفاظت فرمو, آئدہ اسلام کی سازش ناکام فرمو. اے اللہ ہم سے تمام محرومین کی مغفرت فرمو, ہم سے والدین ہم سے اولاد کی مغفرت فرمو. یا اللہ ہم سے تجربہ بیمار وٹے ان کا کامل شفا نصیب فرمو. اے اللہ ہم کی دعا کو فضل و کرم قبول فرمو. صلی اللہ تعالی علی خیر خلقہ سیدنا محمد وعلی صحبہ اجمعین. آمین. سبحان ربک رب العزت عما یصفون, والسلام علی المرسلین.